அத்தியாய 3 பிரபு செய்யன த கமிங் ஆஃப் கிரைஸ்ட் மீ பிரபுல येताना त्या दृष्टांतामध्ये बघितलं आणि त्याचा आवाज हा तुतारीसारखा गर्जना करत होता आणि आद्य देवतेचा पण आवाज त्याच्यामध्ये होता. पूर्ण पृथ्वी ही कापली हादरली आणि पूर्ण कब्रांमधून जे धार्मिक आहेत ते उठले आणि प्रभूला आकाशामध्ये भेटण्यासाठी ते धावत होते. बरेच घंटे मला असं वाटत होतं किंवा असं दृश्य होतं की मोठे मोठे शिंग जणू काय हे फुंकले जात आहे आणि पूर्ण पृथ्वी आणि समुद्र यांनी आपले मृत्य हे धुवून टाकले. प्रभू येशू ख्रिस्त हा एकदम अग्निमय वस्त्र त्याचे होते आणि ढगांमध्ये उभा होता आणि हे गौरवी सर्व नजारा मी बघत होते. पुन्हा एकदा तुतारे वाजल्या आणि मी बघितलं जे जिवंत आहेत आणि पृथ्वीवर जे आहेत ते वर त्यांनी उड्डाण केलं त्याला भेटण्यासाठी आणि ते हे तारलेले लोक होते आणि लाखो करोडो असे जणू काय प्रकाशाचे बिंदू आणि असे पॉइंट्स आकाशामध्ये एकत्र होत होते ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि मग देवदूतांनी त्यांना शुभ्रातले शुभ्र अतिशुभ्र असे वस्त्र त्यांना दिले आणि खूप आनंदमय तो समय होता, खूप उल्हासाचा तो समय होत होता, सर्व आनंद करत होते. आणि देवतांना ही आज्ञा दिली होती की जे वर येत आहेत उडत त्यांच्याकडे खास असं लक्ष देण्यासाठी त्यांना एक नवीन शरीर तारलेल्या लोकांना देण्यात येत होतं आणि त्यांचं रूपांतर होत होतं जसं ते हवेमधून वर जात होते. खूपच आनंद आणि उल्हास त्या ठिकाणामध्ये आकाशांमध्ये भरला होता आणि देवदूत गात होते प्रभू जो राजा आहे राजांचा राजा त्याला गौरव असो. आणि उंच आकाशांमध्ये मी एक मोठं आत्मिक शरीर बघितलं आणि ते शरीर ख्रिस्ताचं शरीर दिसत होतं आणि ते शरीर खाली एका बिछाण्यावर जणू काय पडलं होतं आणि रक्त खाली पृथ्वीवर पडत होतं. मला हे समजलं की हे प्रभूचं हे मृत झालेलं पृथ्वीवरचं ते शरीर क्रूसावर काढलेलं हे होतं. आणि मग नंतर हे शरीर खूप मोठं आणि मोठं इतकं मोठं झालं की पूर्ण आकाश आणि स्वर्ग त्यांनी भरून गेला आणि त्याच्यामध्ये हे जे तारलेले लाखो करोड लोक आहे ते आतमध्ये त्या शरीरामध्ये प्रवेश करू लागले. मला खूप आश्चर्याचा धक्का बसलाय सर्व बघून कसे हे करोड लोक त्या शरीरामध्ये चढत होते आणि त्या शरीरामध्ये अशा जणू काय पायऱ्या होत्या आणि ते पूर्ण असं भरून जावं लागलं पायामध्ये मग वर हातांमध्ये पोटामध्ये हृदयामध्ये आणि डोक्यामध्ये. आणि ज्यावेळेस मी सर्व बघितलं की सर्व स्त्रियांनी आणि पुरुषांनी प्रत्येक राष्ट्रातल्या आणि प्रत्येक भाषा बोलणाऱ्या पृथ्वीवरच्या लोकांनी भरून गेलं आणि एका मोठ्या गर्जनाच्या आवाजाने देवाची स्तुती त्या ठिकाणामध्ये होत होती. करोडो जण सिंहासनासमोर बसले होते आणि मी बघितलं की देवतांकडे काही पुस्तके होते आणि मग न्याय हा वाचून दाखवण्यात आला. हे प्रभूचं दयासन होतं आणि अनेकांना त्या ठिकाणामध्ये बक्षिसं मिळत होते. मग मी बघितलं की पूर्ण अंधकारांनी पूर्ण पृथ्वीला झाकून टाकलं आणि जिकडे तिकडे डिमॉनिक शक्ती किंवा सैतानाची शक्ती आणि त्याचे दूत आणि पिशाच सगळीकडे फिरू लागले. करोडो असे दुष्टात्मे जणू काय त्यांच्या कोठड्यांमधून त्यांना सोडलं होतं आणि पृथ्वीवर त्यांना मोकळं करण्यात आलं होतं. आणि मी प्रभूला असं म्हणताना ऐकलं आता खरोखर या पृथ्वीचे जे राहणारे रहिवासी त्यांची किती हाय आणि किती त्यांचं दुर्दशा होणार आहे कारण सैतान हा तुमच्यामध्ये येऊन राहायला तिथं तयार झालेला आहे. आणि मग मी बघितलं एक चिडलेलं शॉपद त्यांनी एकदम भयंकर त्याचं विष पूर्ण पृथ्वीवर जणू काय ओतलं आणि पूर्ण नरक हा एकदम रागाने थरथर कापला आणि अधोलोकामधून पुष्कळशे असे झुंडीचे झुंडी असे दुष्ट शापद बाहेर आले पूर्ण पृथ्वीवर आणि ते असंख्य असे होते. आणि पुरुष आणि स्त्रिया हे ओरडून किंचाळून टेकड्यांकडे धावू लागले आणि गुहांमध्ये आणि डोंगरांकडे. आणि मग पृथ्वीवर अनेक युद्ध असे सुरू झाले आणि मोठा दुष्काळ आणि मृत्यू मी पाहिला. आणि मग शेवटी मी बघितलं की जे घोडे होते ते अग्नीचे आणि जे रथ होते असे मी त्या स्वर्गामध्ये बघत होते. पृथ्वी कापत होती आणि मग सूर्य पूर्णपणे रक्तमय झाला. आणि मग देवीत म्हटलं, हे पृथ्वी तू ऐक की राजा येत आहे. आणि मग आकाशामध्ये राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हा दृष्टीस पडला आणि त्याच्याबरोबर त्याचे संत होते सर्व युगापासूनचे आणि ते अतिशय पांढरे शुभ्र अशा वस्त्रांमध्ये मी पाहिले. आणि मला हे त्यावेळेस आठवलं की प्रत्येक देवळा त्याला पाहिला आणि प्रत्येक गुडघा हा त्याचा समोर टेकला जाईल. मग मी बघितलं की देवतांनी त्यांचे जे विळे होते कापणीचे ते पुढे केले आणि पूर्ण जे पिकलेलं जे धान्य होतं ते त्यांनी गोळा केलं, ज्याचा अर्थ आहे जगाचा शेवट. येशू म्हटलं, पश्चाताप कर आणि वाचवलं जा कारण देवाचं राज्य हे अगदी हाताजवळ आहे. माझी इच्छा आणि माझं जे वचन आहे ते पूर्ण होणार आहे. देवासाठी मार्ग तयार करा. विचार केला की आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे आणि त्याच्या सत्यामध्ये खंबीर असं राहिलं पाहिजे. आपल्या लेकरांना या प्रभूच्या जवळच जे येणं होणार आहे त्याच्यासाठी तयार केलं पाहिजे त्या प्रकाशामध्ये, कारण राजा येत आहे.